पण आता केली तर अशी करावाय भाऊद्या आजवरची भरपाई, केली तर अशी करावाय भाऊद्या आजवरची भरपाई। अहो स्वातंत्र्य मिळवण्यात योगदान आमचं पहिल्या क्रमाचं, संयुक्त महाराष्ट्रासाठी अण्णा भाऊंनी केलं रान जीवाचं। विद्वान ज्ञानी हा मातंग समाज, तरीही विकासापासून का राहिला तो दूर आज। पण केली तर अशी करावाय भाऊद्या आजवरची भरपाई, केली तर अशी करावाय भाऊद्या आजवरची भरपाई। गेला कुठ विचारा मनाला, शिक्षण देऊन सक्षम घडवा उद्याच्या पिढीला। मग केली तर अशी करावाय भाऊद्या आजवरची भरपाई, केली तर अशी करावाय भाऊद्या आजवरची भरपाई। वज्रमुठीची अहो ताकद दिसू द्या, एकजुटीची वज्रमुठीची ताकद दिसू द्या। अब एक झेंडा एक अजेंडा समाज हिताचा असू द्या। पण केली तर अशी करावाय भाऊद्या आजवरची भरपाई।